चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अलमट्टीतून 540,000, कोयनेतून 48,893 तर राधानगरीतून 1400 क्युसेक्स विसर्ग। अलमट्टी धरणातून 540,000 क्युसेक विसर्ग चालू आहे। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8:30 बंद झाले असून सध्या धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणामधून 48,893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी SM शिंदे यांनी आज सकाळी 7:00 दिली। पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7:49 असून एकूण 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी धरणात आज अखेर 8.21 TMC पाणी साठा आहे। चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघु प्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत। पंचगंगा नदीवरील राजाराम सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे, कासारी नदीवरील वालोली, पुनाळ, तिरपन व यवलूच, तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, शिगाव, खोची व दानोळी, कडकी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपारडे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेरली, सुळकुड, बाचणी, वाळवे, तुरंबे व सुळंबी, कुंभी नदीवरील शेनवडे, कळे, वेतवडे, मांडकुली, असळज, सांगशी व कातळी, वेदगंगा नदीवरील गारगोटी, निळपण, वाघापूर व शेणगाव, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हेरळे, गजरगाव व दाबाळी, घटप्रभा नदीवरील बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी, तारेवाडी, ताम्रपणी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी, शाळी नदीवरील येळावणे, कोळगाव व टेकोली, धामणी नदीवरील सुळे, आंबर्डे व पनोरे असे एकूण 84 बंधारे पाण्याखाली आहेत। नजीकच्या अलमट्टी धरणात 100.786 TMC पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 120.55 TMC इतका पाणी साठा आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाणे पाणी साठा आहे। तुळशी 3.27 TMC, वारणा 32.46 TMC, दूधगंगा 24.14 TMC, कासारी 2.66 TMC, कडवी 2.52 TMC, कुंभी 2.53 TMC, पाटगाव 3.72 TMC, चिकोत्रा 1.39, चित्री 1.88 TMC, जंगमहट्टी 1.22 TMC, घटप्रभा 1.56 TMC, जांबरे 0.82 TMC, कोदे 0.21 TMC असा आहे। बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढील प्रमाणे: राजाराम 49 फूट, सुर्वे 46.11 फूट, रुई 77.9 फूट, इचलकरंजी 76 फूट, तेरवाड 80.10 फूट, शिरोळ 76.7 फूट, नृसिंहवाडी 76.7 फूट, राजाराम 62.1 फूट, तर नजीकच्या सांगली 51.2 फूट आणि अंकली 56.9 फूट अशी आहे।